नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूया काही ठळक घडामोडी। राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा शपथविधी आज संध्याकाळी मुंबईत राजभवन इथं होणार आहे। सी पी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली असून आज संध्याकाळी ते पदाची शपथ घेतील। केंद्रीय लोकसेवा आयोगानं वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांची सनदी सेवेतील निवड आणि नियुक्ती रद्द केली आहे। तसंच यूपीएससीच्या भविष्यात होणाऱ्या सर्व परीक्षा आणि निवड प्रक्रियेतूनही त्यांना बाद केलं आहे। आयोगानं पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीशीला कालपर्यंत उत्तर न दिल्यानं यूपीएससीनं ही कारवाई केली आहे। महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून अनेक जपानी कंपन्या राज्यात चांगलं काम करत आहेत। जपाननं भविष्यात देखील राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। गणपती उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळानं यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबई, ठाणे, पालघर या विभागांमधल्या प्रमुख बसस्थानकांमधून या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत। पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। पुणे आणि सांगली जिल्ह्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत। सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे। धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन या दोघांनीही आज आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पुढच्या फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं। पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात स्वप्नील कुसळे यानं 7वं स्थान मिळवत पुढच्या फेरीत धडक मारली, तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर 11व्या स्थानावर राहिल्यानं स्पर्धेतलं त्याचं आव्हान संपुष्टात आलं। टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकोला हिनं पुढची फेरी गाठली। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 286 अंकांची वाढ नोंदवत 81741 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 94 अंकांची वाढ नोंदवत 24951 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।